chinimandi.com पॉडकास्ट।
वीज उत्पादन आणि ऊस गाळपही यशस्वी करून दाखवणारा बिद्री साखर कारखाना। बिद्री साखर कारखान्याचा 2019-20 हा गाळप हंगाम यशस्वी झाला असून कारखान्यानं राबवलेल्या सहवीज प्रकल्पातून आजपर्यंत 7,97,00,000 युनिट वीज निर्मिती झाली। त्यामुळे कारखाना आणि प्रकल्पासाठी लागणारी वीज वजा करून 5,69,89,000 युनिट विजेची विक्री करण्यात आली। ही वीज महावितरणला विक्री केली असून 25 मे अखेर सहवीजची वीज उत्पादन आणि विक्री सुरू राहणार आहे। त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळातही FRP प्रमाणे 2,964 होणारी रक्कम 198,85,41,137 रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केली असल्याचं बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष KP पाटील यांनी सांगितलं। ते म्हणाले, बिद्री साखर कारखान्याकडून 2019-20 या हंगामात गाळपास आलेल्या 6,67,524 टन ऊसाचं गाळप झालं। बिद्रीचा सरासरी साखर उतारा 12.85% असून 8,57,800 साखर पोत्यांचं उत्पादन झालं आहे। त्यामुळे ऊस उत्पादकांची देणी भागवता आल्याचंही त्यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले, ऊस तोडणी वाहतूक खर्चाचा विचार करता ते पैसे वजा करून कारखान्यानं FRP प्रमाणे प्रत्येक टनाला 2,964 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले। या हंगामात FRP प्रमाणे 15 फेब्रुवारी अखेर 15 दिवसांची बिलं मार्चपूर्वीच भागवली आहेत। लॉकडाऊन दरम्यान 16 फेब्रुवारी ते हंगाम अखेरपर्यंतची बिलाची रक्कम 47,88,00,000 रुपये बाकी होती। त्यापैकी 16,33,00,000 सोसायटी बिल खात्यावर जमा केलं असून उर्वरित 31,55,00,000 संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलं आहे। याप्रसंगी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक AY पाटील, बाबासाहेब पाटील, गणपतराव फराकटे, प्रवीण सिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, KNAP पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदीप पाटील, जगदीश पाटील, नीताराणी सूर्यवंशी, सौ अर्चना पाटील, कार्यकारी संचालक RD देसाई उपस्थित होते।